नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज कृत्रीम बुद्धिमत्तेच्या परिवर्तनकारी परिणामांचेर भर दितना नैतिक सुशासन आनी समावेशी उदरगतीच्या गरजेचेर भर दिलो। पॅरिसात जाल्ल्या कृत्रीम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेत ते उलयताले। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन वांगडा तांणी ह्या शिखर परिषदेची जोड यजमानकी चलयली। ह्या शिखर परिषदेची यजमानकी दिल्या खातीर आनी जोड अध्यक्ष म्हूण आपयल्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन हांचे उपकार मानले। एआय व्हडा गतीन विकसीत जाता आनी जापसालदार एआय सुशासन सुनिश्चित करपा खातीर सामुहीक जागतीक यत्न करपाच्या गरजेचेर तांणी भर दिलो। भलायकी, शिक्षण आनी शेतकी मळार क्रांती घडोवन हाडून लाखांनी लोकांच्या जिवितात सुदारणा करपाची तांक कृत्रीम बुद्धिमत्तेत आसा अशें तांणी सांगले। लोकांच्या कल्याणा खातीर एआय विकसीत करपाची भारताची वचनबद्धताय प्रधानमंत्र्यांनी ह्या वेळार उक्तायली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज युनानी दिसा निमतान 2 दिसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उक्तावण केले। आयज नामनेचो युनानी वैद्य हकीम अजमल खान हांचो जल्मदीस युनानी दीस म्हूण मनयतात। ह्या निमतान आयुष मंत्रालया खाला युनानी मेडिसीन संशोधन केंद्रीय परिषदेन इनोव्हेशन इन युनानी मेडिसीन फॉर इंटिग्रेटेड हेल्थ सोल्युशन अ वे फॉरवर्ड ह्या विशयाचेर 2 दिसांचे आंतरराष्ट्रीय परिषद घडोवन हाडल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज नवी दिल्लीत भारत उर्जा सप्तक 2025 आभासी पावण्यार उक्तावण केले। देशातली सौर उर्जा निर्मणीची तांक 32 पटींनी वाडल्या जाल्यार बिगर जीवाश्म इंधन निर्मणीची तांक 3 पटींनी वाडल्या अशें तांणी सांगले। पॅरीस G20 कराराचे ध्येय साध्य करपी भारत हो पयलो देश आसा, तशेंच फाटल्या दशकात भारत 5वी व्हड अर्थवेवस्था म्हूण उदेला अशें तांणी मुखार सांगले। केंद्र सरकार सायबर गुन्यांवाचेर आळाबंद हाडपा खातीर पुराय यत्न करता अशें केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी स्पश्ट केले। नवी दिल्लीत घर मंत्रालयाच्या सायबर सुरक्षा आनी सायबर गुन्यांवाविशींच्या संसदीय सल्लागार समितीचे बसकेत ते उलयताले। सायबर गुन्यांवांनी भौगोलिक शिमो हुपल्यात आनी ताचेर आळाबंद हाडपा खातीर केंद्र सरकार अभिसरण, समन्वय, संवाद आनी क्षमतायेचेर लक्ष केंद्रीत करता अशें तांणी सांगले। देश दुबळो आसल्यार आंतरराष्ट्रीय शांतताय आनी सुवेवस्था स्थापन जावंक शकना अशें भारत मानता अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी स्पश्ट केले। आयज एरो इंडिया परिषदेत संरक्षण मंत्र्यांच्या बसकेत ते उलयताले। संवसारातल्या वाडट्या संघर्षाक लागून अनिश्चिततायेक आनी वाड जाता। नव्या सत्ता संबंधांक, नव्या शस्त्रांक आनी बिगर राज्यसत्तेच्या वाडट्या प्रभावाक लागून संवसारीक अर्थवेवस्था नाजूक जाल्या अशें तांणी सांगले। फाल्यां प्रयागराजांतल्या महाकुंभांत जावपी माघ पुनवन्हाणाचे फाटभुंयेर तयारी पुरायपणान सुरू आसा। ह्या काळांत कल्पवासी लोक संगमाच्या घाटा लागीं रावतात। उत्तर प्रदेश सरकारान भक्तांक गरजेच्यो सेवा दिवपा खातीर आनी येरादारीचें प्रभावी वेवस्थापन करपा खातीर खाशेली वेवस्था केला। तशेंच भारतीय रेल्वे यात्रेकरू आनी पर्यटकांची खाशेली वेवस्था करपा खातीर झुजा पावण्यार वावुरता। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी प्रयागराज रेल्वे स्टेशनावेल्या वेवस्थेची पळोवणी केली। महाकुंभा खातीर शारांतल्या 8 रेल्वे स्टेशनाचेर सरकारान विस्तारान वेवस्था केल्या अशें दिल्लीत पत्रकारां कडेन उलयतना तांणी सांगले। देशातल्या उर्जा परिवर्तनात अणुउर्जेचो म्हत्वाचो वांटो आसतलो अशें मुखेल अर्थीक सल्लागार अनंत नागेश्वर हांणी सांगला। इंडियन व्हेंचर अँड अल्टरनेटिव्ह्स कॅपिटल असोसिएशनान आयज मुंबईत आयोजित केल्ल्या कार्यावळीत ते उलयताले। ह्या क्षेत्रात खाजगी कंपन्यांचो सहभाग हो अर्थसंकल्पात केल्ल्या घोषणेचो एक भाग आसा आनी गरज नाशिल्ले नेम काढून उडप गरजेचे आसा हाचेर तांणी भर दिलो। घुवळे वखदाविशी शुन्य सहिष्णुताय धोरणाचो एक भाग म्हूण केल्ल्या कारवायेनी 2024 वर्सा 25,000 कोटी रुपया परस चड मोलाची घुवळे वखदां जप्त केल्यात अशी माहिती केंद्रीय घर मंत्रालयान दिल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि घरमंत्री अमित शाह हांणी पंडित दीनदयाळ उपाध्याय हांच्या पुण्यतिथी निमतान तांकां आर्गां ओपल्यात। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी स्टील आणि अल्युमिनियमाच्या आयातीचेर 25% शुल्क लावपाच्या आदेशाचेर सयो केल्यात। हमासान इस्रायलच्या बंदकांक शेनवारा दनपारा मेरेन सोडले ना जाल्यार इस्रायल आणि हमास हांच्या मदीं जाल्ली झुजाबंदी कबलात रद्द करची अशें अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी सांगला। चीनातल्या किंगडाव शारांत आयज सावन आशिया मिक्स टीम बॅडमिंटन वस्तादपण सुरू जाली। ह्या सर्तीत लक्ष्य सेन, एच एस प्रणय आनी मालविका बनसोड हे भारताचे फुडारपण करतात. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.